9.5 रेड एफ एम वर 9:55 झाले तर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये आज वन दिन नाही आज जल दिन आहे. जागतिक जल दिवस आणि ह्या दिनाचं औचित्य साधून एक महत्वपूर्ण गोष्ट जी कालच्याला बघितली बऱ्याच लोकांनी पाहिली असेल चला हळवा येऊ द्या हा कार्यक्रम जी लोक पाहतात. काल म्हणजे मी घरी जाण्याची वेळ आणि या कार्यक्रमामधला तो एक स्पेशल सेगमेंट येण्याची वेळ. मुंबईमधले कुठले तरी एक आजोबा आहेत म्हणे ते त्यांचं नाव मला आता नेमकं लक्षात नाही जर कोणाला आठवत असेल प्लीज लेट मी नो कॉल करून 6601935 माझा नंबर आहे. ते म्हणे सुट्टीच्या दिवशी स्वतःची एक महिला सहकारी आणि एक प्लंबर घेऊन बाहेर निघतात आणि घरोघरी जाऊन तुमचा नळ दुरुस्त आहे का, अच्छा थोडंसं लिकेज आहे का, पाणी गळत आहे का, थेंब पडत आहे का, ते सगळं निस्तरून देतात, नीट करून देतात फ्री ऑफ कॉस्ट. स्वतः त्या गोष्टीसाठी ते खर्च करतात. या गोष्टीला शाहरुख खाननी सुद्धा अप्रिशिएट केलेलं आहे आणि गुलशन ग्रोवर सुद्धा त्यांच्या या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांच्या सोबत जाऊन प्लंबर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे लोकांच्या घरी जेणेकरून अवेअरनेस वाढावा. बूंद बूंद है जरुरी आणि ही गोष्ट आपल्याला खरंच तेव्हा जाणवायला लागते जेव्हा पाण्याचा तुटवडा भासायला लागतो. नाशिकमध्ये जर पाणी कपात होतीये ना याचा अर्थ खऱ्या अर्थानं आपल्या राष्ट्रात पाणी कपात, आपल्या राष्ट्रामध्ये पाण्याचं संकट जर जास्त मोठं झालेलं आहे. नाशिक याच संकटाला सोल्युशन शोधत असताना थोड्या वेळापूर्वी इंद्रजीतजींसोबत बोलणं झालं. काही फार व्हॅल्युएबल आणि बेसिक गोष्टी, खऱ्या अर्थानं बेसिक गोष्टी ज्यांकडे कायम दुर्लक्ष केलं जातं अशांबद्दल त्यांनी जरा भाष्य केलंय. काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला ऐकवतो तोपर्यंत तुम्ही तुमचे व्ह्यूज माझ्यापर्यंत पोहोचवताय. 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.